चीनीमंडी.com पॉडकास्ट।
केनिया साखर कारखान्यांवर मोठं कर्ज। सरकार संचलित साखर कारखान्यांवर असणारं कर्ज SH 90.4 बिलियन पर्यंत पोहोचलं आहे। यामध्ये थकबाकी कर दंड सामील आहे। आता राष्ट्रीय साखर उद्योग हितचिंतकांच्या अहवालामध्ये कर्जाचं ओझ कमी करण्यासाठी 2013 लोन राईट ऑफ योजना कार्यान्वित करण्याची शिफारस करण्यात आली। या स्थितीसाठी खराब शासन, जुने साखर कारखाने, अप्रचलित उपकरण आणि प्रौद्योगिकीबरोबरच श्रमाच्या समस्यांनी जोडला जात आहे। अहवालानुसार नॉजिया, चेमिलिन, मोहरोन्नी, मिवानी, मुमियास या कारखान्यांवर कर्ज आहे। कारखान्यांना मोठ्या काळापासून नुकसान होत आहे, ज्याचा परिणाम गुंतवणुकीवर नकारात्मक परतावा मिळाला आहे।